ही प्रार्थना आपल्यापैकी बरेच जणांना माहिती देखील नसेल, परंतु याच्यातनं आपल्या सगळ्यांना आनंद मात्र नक्की मिळेल असं वाटतं। सद्भक्त श्रीयुत रवी जोशी ही प्रार्थना सादर करतील।
गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुलेश्वरु सर्व ही माधा रघुवीरु सद्गुरु रूपे माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले तेथे। हरिओम। अनंत अपराधाचा राशी पोटी घालणे देवा पोटी घालणे महान पापी मी मज परी तू आपुला म्हणणे। पतित पावन ऐसे आपणा नाम धरिले सी देवा नाम धरिले सी आता पतिता उपेक्षणे योग्य नभे तुझसी। दिनानाथा विश्वंभरा करुणा अवतारा देवा करुणा अवतारा दासगणूला मको लाव दिलमुख माघारा। मुखी राहो नाम ध्यानी मनी तुझी मूर्ति देवा मनी तुझी मूर्ति घड़े कीर्तन सेवा देवा सदैव ह्याती। प्रतिवर्षासी वारी रामा पंढरीसी होवो देवा पंढरीसी होवो तुझी या समचरणांचा प्रेमा वाढत की गावो। साधू संतांची ती होवो सदैव मज भेटी देवा सदैव मज भेटी दासगणे म्हणे वस्ती राहो गोदेच्या काठी। करुणी विनवनी पायी ठेवितो माथा पायी ठेवितो माथा परिसावी विनंती माझा पंढरी नाथा माझा द्वारका नाथा। असे नसे भाव आलो तुझी या पाया आलो तुझी या पाया कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया पाहे पंढरी राया। अखंडित बैसावे ऐसे वाटते पायी ऐसे वाटते पायी साहोनी संकोच ठाव थोडासा देई उठाव थोड़ा सा दे। तू का म्हणे आम्ही तुझी वेडी वाकुडी, तुझी वेडी वाकुडी। नामे भवपाश हाते आपुल्या तोडी, हाते आपुल्या तोडी। करुणी विनवणी पायी ठेवी तो माथा, पायी ठेवी तो माथा। परिसावी विनंती माझ्या पंढरीनाथा, माझ्या द्वारकानाथा। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आजच्या या युवास्नेह कार्यक्रमामध्ये मी पराग करवंदे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। आजचा हा युवास्नेह कार्यक्रम 35 ते 50 या वयोगटातील साधक सादर करणार आहोत। खरोखरीच आपण इथे कसे यायला लागलो तर असं लक्षात येतं की संतांचं अस्तित्व हे खरं तर त्यांच्या ग्रंथांमध्ये असतं, ते ग्रंथांमध्ये असतात। मी देखील असंच ग्रंथ वाचता वाचता स्वामीजींकडे आलो। सार्थ मनाचे श्लोक हा पूजने केवी बेलसरे महाराजांनी लिहिलेला ग्रंथ वाचत होतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी सद्गुरूंचं वर्णन लिहिलेलं होतं। सद्गुरू कसे असावेत, सद्गुरू कोणाला म्हणावं, सद्गुरूंचं साधकाच्या जीवनातलं अनन्यसाधारण महत्व काय आणि सद्गुरुविना जन्म निर्फळ असं सगळं त्याच्यामध्ये आलेलं वाचलं मात्र आणि भाग्यवशात स्वामीजींच्या चरणांशी येऊन स्थिरावलो। 1993 ते 1996 अशा कालावधीत मला स्वामीजींचा सहवास लाभला। खरोखरीच त्यांच्या प्रेमळ आणि करुणामयी अशा दृष्टीने भारावून गेलो। त्यांच्या ठिकाणी एक विलक्षण अशी आकर्षण शक्ती होती की ज्याच्यामुळे स्वाभाविकच आकृष्ट झालो त्यांच्याकडे। साधारण 25-1 वर्षाचा असीन, नोकरी करत होतो, नुकताच केंद्रात यायला लागलो होतो। संध्याकाळी कंपनी सुटली 6-6:30 वाजता की कधी एकदा त्यांच्या समोर येऊन बसतो, त्यांना पाहतो असे जणू वेद मला लागत असत आणि ते देखील एक कृपाकटाक्ष प्रेमळ असा टाकत असत। त्यावेळेस गुरुवारी आमच्या कंपनीला सुट्टी असायची, त्यामुळे मायापणमध्ये चालणारे जे सत्संग होते ते ऐकण्याचं भाग्य मला देखील त्यावेळेस लाभलं। मला असं आठवतंय की उशीर झाला की त्या खोलीच्या बाहेर उभं राहून ते सत्संग असे ऐकायला लागायचे। तर एकदा मला देखील असंच उशीर झाला होता आणि स्वामीजींचं लक्ष दाराकडे गेलं। त्यांनी मायाकडे बघितलं मात्र आणि म्हणाले, ये ये पुढे ये, कॉटजवळ येऊन बस, इथे त्याला थोडी जागा करून द्या बरं। खरोखरीच स्वानंदामृत या ग्रंथात काय लिहिलंय हे त्यावेळेस माहिती नव्हतं, परंतु त्यांच्या वाणीतून, त्यांच्या दृष्टीतून आणि त्यांच्या स्पर्शातून स्वानंदामृत काय आहे किंवा आनंदाचा वर्षाव कसा असतो हे मात्र नक्की अनुभवलंय असं सांगावं असं वाटतं। त्यांच्या नुसत्या आठण्यानीच खरं तर भारावून जायला व्हायचं किंवा एक प्रकारची धन्यता अशी जाणवायची। आज आपण इथे त्यांचा, स्वामीजींचा, स्वामी माधवनाथ जन्मशताब्दीच्या निमित्ताने स्वानंदामृत हा ग्रंथ अभ्यासासाठी, अवलोकनासाठी म्हणून असा घेतलेला आहे। स्वामीजींची जर दिनचर्या आपण बघितली तर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अत्यंत आखीव रेखीव अशी कर्म स्वामीजी करत असत. सकाळी उठल्यावर सगळी आण्णिक झाली की ते पूजा करत असत. त्यांची पूजा देखील अत्यंत तन्मय होऊन असे ते करत असत. सगळ्या तसबिरी ओल्या वस्त्रांनी अशा पुसून झाल्या की भगवंताच्या पायाला बोटांनी ते गंध लावत असत. जणू तो भगवंत साक्षात तिथे अवतरलाय असा भाव त्यांचा असे. पूजा घेता ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा अशा बोधांनी त्यांची पूजा चालायची. हनुमंतांना आळवताना ते म्हणायचे काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. किंवा करुणाष्टक म्हणताना अनुदिनी अनुतापे तापलो रामराया. किंवा कधी कधी धाव पाव गोविंदा हाती घेऊन या गदा करी माझ्या कर्माचा चेंदा सच्चिदानंदा श्रीहरी असं टाहो फोडून ते म्हणत असत. की शेजारच्या वाड्यात ते ऐकू जायचं. एकदा शेजारच्या वाड्यातले प्राध्यापकच त्यांच्या मातोश्रींना म्हणाले की साधकांच्या अशा तळमळीतूनच मोठमोठ्या व्यक्ती निर्माण होतात आणि पुढे तसं घडलं देखील. स्वामीजींच्या ठिकाणी अनेक गुण आपण पाहिले परंतु प्रकर्षाने जर त्यांच्या इथला कुठला गुण भावला असं म्हणायचं झालं तर सहजता हा गुण खूप भावला. खरोखरच ते एखादी गोष्ट ठरवत असत सहज आणि आपोआप ती त्याचं आचरण ते करत असत आणि त्याच्या मागोमाग यश हे ठरलेलंच असायचं. मग त्यांचं टेलरिंग काम असो किंवा दुकानदारीचा व्यवसाय असो किंवा टेनिस खेळणं देखील असो अशा व्यावहारिक गोष्टीमध्ये ते म्हणतात मला पश्चाताप करण्याची कधीही वेळ अशी आली नाही. हे झालं ऐहिक गोष्टींबद्दल. तीच परिस्थिती त्यांच्या पारमार्थिक जीवनाबद्दल. त्यांनी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली ती देखील अखंड 40 वर्ष त्यात कधीही खंड पडला नाही. तसंच ध्यानाला सुरुवात केली ते देखील शेवटच्या दिवसापर्यंत त्यांचं ध्यान कधीही चुकलं नाही. असे अनेक गुण त्यांच्या ठिकाणी होते त्यामुळे त्यांचा प्रपंचच जणू परमार्थरूप होऊन गेला. स्वामीजींची जी अंतस्थिती होती त्याचंच प्रकटीकरण बाहेर व्हायचं. त्या काळी ते देखील 16-16, 18-18 तास मशीनवर शिवणाचं काम करत असत. पण ते काम करताना देखील मुखांनी उपनिषदातील श्लोक गीतेतील श्लोक किंवा तुकाराम महाराजांचे अभंग ते म्हणत असत. खरोखरीच या गोष्टीवरून त्यांनी आपल्याला जणू एक वस्तुपाठ घालून दिला की बाहेर कसाही कर्माचा प्रसंग आला तरी आतमध्ये आपण स्थित राहून आपला परमार्थ चालू ठेवला पाहिजे. आता फक्त काळ बदललाय परंतु आपण देखील आतमध्ये स्थिर राहून हा परमार्थ सचोटीनी करायला पाहिजे असं खरं तर त्यांचं सगळ्यातनं सांगणं असं असायचं. ते म्हणायचे माणूस घडवण्याचा कारखानाच मी जणू इथे उभारलेला आहे किंवा चालू केलेला आहे. या स्वानंदामृत ग्रंथातनं देखील ते आपल्याला घडवण्याचा प्रयत्न करतायत करू पाहतायत. 1980-81 सुमारास त्यांनी एक आचारसंहिता लिहिली की जी साधन पाथेय या नावानी प्रसिद्धीस आली. त्याच्यामध्ये 17 सूत्र त्यांनी लिहिलेली होती. या 17 सूत्रांवरच विशेष असा प्रकाश टाकून त्यांनी 11 सूत्र या स्वानंदामृत ग्रंथामध्ये लिहिलेली आहेत. त्याच्यातीलच काही सूत्रांचा आज आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ह्या सूत्रामध्ये त्यांना काय सांगायचंय किंवा हा ग्रंथ आपण का निवडला इथे, तर ह्या ग्रंथामध्ये त्यांनी साधकाची जीवनशैली कशी असावी, मोक्षाकडे त्याची वाटचाल होण्यासाठी त्याचा रोडमॅप कसा असावा हे जणू या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. याच्या पहिल्या सूत्रामध्ये ते म्हणतात युक्त आहार आणि विहार हे पहिलं सूत्र त्यांनी सांगितलेलं आहे. तर साधकाचा आहार आणि विहार अत्यंत युक्त असा असला पाहिजे. कशासाठी? तर देह टिकवण्यासाठी. ते म्हणतात नुसतं गाद्यागिर्द्यांवर लोळून किंवा देहाला क्लेश करून तुमचा परमार्थ पूर्णतेला असं जाणार नाही. जर ती आनंदाची प्राप्ती आतमध्ये करून घ्यायची असेल तर योग्य प्रमाणात सगळ्याच इंद्रियांना युक्त आहार आणि विहार असा आपण द्यायला पाहिजे. तरच तो दुःख निवारणाचा योग आणि आनंदातिशयाचा योग आपल्याला प्राप्त होईल. अजून त्यांना या सूत्रामध्ये काय सांगायचंय हे आता आपण सद्भक्त सौ शैलजा पेंडसे यांच्याकडनं ऐकणार आहोत.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. स्वामी माधवनाथ जन्मशताब्दी आपण सर्व साधक बंधू भगिनी मोठ्या उत्साहाने आणि प्रेमाने साजरी करीत आहोत. वर्षभर त्यानिमित्ताने स्वामीजींचं जीवन चरित्र आपल्याला वेगवेगळ्या अंगांनी पुन्हा एकदा अनुभवायला मिळत आहे. त्यांची प्रवचनं, त्यांचे ग्रंथ, अभंग यांचं श्रवण करताना प्रत्यक्ष स्वामीजीच केंद्रात समोर बसले आहेत असा पुन्हा पुन्हा अनुभव येत आहे. स्वामी माधवनाथ हे असे सद्गुरू होते की एकदा एखाद्याला त्यांनी आपलं म्हटलं, अनुग्रहित केलं की ते त्या जीवाच्या सर्व ऐहिक पारत्रिक सुखाची काळजी घेत, त्यासाठी ते स्वतःच्या देहाची जरासुद्धा पर्वा करीत नसत. त्यांचं सगळं जीवन हे फक्त आणि फक्त साधकाच्या उद्धारासाठीच त्यांनी खर्च केलं. आज आपण स्वामीजींनी या ग्रंथात जे तिसरं सूत्र सांगितलं आहे, साधकांनी देह टिकवण्यासाठी युक्ताहार विहार करावा, देहाचा मुद्दाम छळ करण्याचं काही कारण नाही, या सूत्राचा आम्ही जो अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आहे तो आपल्यासमोर मांडत आहे. स्वामीजी त्यांच्या प्रवचनांमधून, सत्संगांमधून वारंवार देहाचं महत्व सांगत असत. देहाचं महत्व कशासाठी? तर साधना करण्यासाठी. आत्मदर्शनाचं ध्येय गाठण्यासाठीचं ते माध्यम आहे. या माध्यमाला आपण जपूनच वापरलं पाहिजे यावर त्यांचा अतिशय कटाक्ष असे. देहच जर धड नसेल तर साधना कशी करणार? देहाला टिकवायचं असेल तर आधी जिभेवर नियंत्रण हवं. आज भजी खाल्ली, उद्या मिसळ असे जिभेचे लाड आपण पुरवले तर ते आपल्या आरोग्यासाठी हिताचं नाही. साधकाचं सगळंच जीवन कसं परिमित असावं यावर ते भर देत असत. योग्य आहार घेतल्याने, योग्य ठिकाणी गेल्याने साधकाचे शरीर तर शुद्ध होतंच, पण त्याच्या मनावर देखील चांगला परिणाम होतो. मन साधनेसाठी अधिक शुद्ध होतं. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नाव बोधस्य योगो भवती दुःख हा. भगवद्गीतेतील या श्लोकाचा ते पुन्हा पुन्हा दाखला देत. आहार तरी सेविजे तरी युक्तीचे निमापेम विजे क्रिया जात आचरिजे तयाची स्थिती. मितला बोली बोलीजे मितलिया पावली चालीजे निद्रेही मानू दिजे अवसरे एके. या ज्ञानेश्वरीतील ओव्या या साधकांसाठी एक आदर्शच आहेत असं ते सांगत असत. साधकाने सगळ्या गोष्टी एका विशिष्ट चौकटीत कराव्यात. खूप आवडलं आणि खाल्लं गेलं तर त्याचा परिणाम म्हणजे झोप जास्त प्रमाणात येते, आणि असा तमोगुण वाढला तर ध्यान कसं होणार? ज्याला ध्यानाची वेळ गाठायची आहे त्यांनी सगळा दिवस नाही तर प्रत्येक क्षण नियमानेच जगायला हवा. स्वामीजींना पॅरालिसिसचा अटॅक आल्यानंतरची ही गोष्ट आहे. एका संध्याकाळी उन्हाळ्याचे दिवस होते. सरलातही स्वामींना एका बशीत अगदी एक दोन चमचेच आईस्क्रीम घेऊन भरवत होत्या. स्वामींनीच तेव्हा तिथे एका साधिकेला काही कामासाठी बोलवलं होतं. त्यांनी तिलाही आईस्क्रीम द्यायला सांगितलं. तिला जवळजवळ बाऊलभर आईस्क्रीम दिलं गेलं. तिने पटकन त्यातलं फक्त एक दोन चमचेच आईस्क्रीम काढून घेतलं. स्वामीजी ते बघून म्हणाले, ती एवढं आईस्क्रीम खायची नाही, खरी साधिका आहे ती. इतकं बारीक लक्ष स्वामींचं असे. स्वामीजी सांगायचे, आहार म्हणजे फक्त तोंडानी घेतो तो आहार असं नाही, तर कितीतरी वेळा नुसत्या कल्पनेने सुद्धा आपण त्या पदार्थांपर्यंत पोचतो. हा पदार्थ आपण खूप दिवसात खाल्ला नाही, बरेच दिवसांनी हा पदार्थ खायला मिळाला. म्हणजे याचा अर्थ साधकाने या गोष्टी वर्जत करायच्या का? तर नाही, या सर्व गोष्टींना एका प्रमाणात ठेवायचं. दोन गुलाबजामनी जर पोट भरत असेल तर तिसरा घेण्याचा मोह आपल्याला नक्कीच टाळता आला पाहिजे. आहार विहारातली ही युक्तता फक्त रसनेंद्रियांपुरती मर्यादित नाही, तर डोळ्यांनी काय बघायचं, कानांनी काय ऐकायचं, बोलताना काय सावधगिरी बाळगायची याचं देखील विस्तृत विवरण स्वामीजी प्रवचनांमधून करत असत. नुसता आहार मर्यादित असून चालणार नाही. डोळ्यांनी जे बघू त्यामुळे आपल्या साधनेमध्ये अडथळा येणार नाही. स्वामीजी म्हणत, एक सिनेमा बघितला की 6 महिन्याचं ध्यान वाया गेलं. उगतच इकडे तिकडे भटकून देखील चालणार नाही. साईट सीन बघायला गेलो तर तिथे आपली सगळी शारीरिक शक्ती खर्च होते, मग ध्यानाला बसायला ताकद कुठून येणार? अतिशय सहजपणे स्वामीजी साधकांना प्रश्न विचारत की ज्यामुळे आपण अंतर्मुख होत असू. ते म्हणत, क्षण दोन क्षण ज्याला रामनामात आनंद मिळेल, ध्यानात आनंद मिळेल, तो या गोष्टींकडे फारसा वळणार नाही. मनतः सगळ्या गोष्टींचा त्याग करायला हवा. साधकांनी अतिशय जागरूक राहावं. आपली वाचा सुद्धा किती सहजपणे वावरत असते, पटकन किती सहजपणे निंदा केली जाते. त्याऐवजी सतत सद्गुरूंचं स्मरण, भगवंतांचं नाम घेण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. दोन साधक जरी भेटले तरी किती वेळ बोलायचं? त्यापेक्षा एकत्र येऊन ध्यान करावं, नाम घ्यावं. मी नुकतीच केंद्रात यायला लागले होते. इथे येणाऱ्या प्रत्येकाला जसं स्वामींचं आकर्षण असतं तसंच त्यांच्याविषयी काही ऐकायला मिळालं की अगदी मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहावं असे वाटे. माया अपार्टमेंटचं केंद्र सुटल्यावर मी आणि एक साधिका कोपऱ्यावरती आता जिथे एक हॉटेल आहे तिथे उभं राहून स्वामींच्या आठवणी ती मला सांगू लागली. अर्थातच साधारण 88-89 सालच्या सुमारास तिथे आत्तासारखी खूप गर्दी नव्हती, त्यामुळे आम्ही दोघी बोलत बसलो. घड्याळाकडे लक्षच नव्हतं. इकडे घरी आई वाट बघून केंद्र संपून इतका वेळ झाला आणि मी घरी कशी नाही आले म्हणून मला बघायला केंद्रात आली. तिने मुख्य हॉलमध्ये सुषमाते होत्या त्यांना विचारलं. त्या म्हणाल्या केंद्र संपून तर बराच वेळ झाला. दुसऱ्या दिवशी स्वामींचा निरोप आला, त्यांनी तुला बोलवलंय. मी पुरती घाबरून गेले, मला काही सुचे ना. स्वामींकडे दर्शनासाठी गेल्यावर त्यांनी आधी जरा कडक शब्दात मला विचारलं आणि मग मात्र अतिशय हळुवारतेने म्हणाले, अगं माझ्याविषयी एवढ्या वेळ काय बोलत होतात, किती रात्र झाली, तुझ्या घरच्यांना काय वाटलं असेल एवढ्या रात्री असं बोलत बसू नये, स्वामींवर तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. मला खूप रडायला यायला लागलं. परत असं कधीही करणार नाही असं आश्वासन देऊनच मी तिथून परतले. साधकांनी अतिशय संयमित जीवन जगावं हे स्वामी वारंवार सांगत. जसं युक्त आहार विहार असावा यावर स्वामींचा कटाक्ष होता, तसंच आहार अतिनियंत्रितही करू नये, देहाचा उगाच छळ करू नये असं ते सांगत. उपवास व्रतवैकल्य या गोष्टींना त्यांचा विरोध नव्हता, पण या गोष्टी किती मर्यादेपर्यंत कराव्यात यासाठी मात्र ते आग्रही होते. थेंबुटा सागरी बुडाला या स्वामीजींच्या चरित्रामध्ये यासंबंधी एक प्रसंग आला आहे. एकजण एक साधक त्यांना सांगू लागला की अलीकडे मी फक्त फळच खातो, प्रथम जरा त्रास झाला पण त्याची मला सवय झाली आहे, इतर काही नको असंच वाटू लागलं आहे. स्वामीजींनी त्या साधकाचं प्रथम कौतुक केलं, पण पुढे बोलण्याच्या ओघात त्याला ते म्हणाले, अशी फळं खाणं सर्वांच्या खिशाला परवडणारं आहे का, तू आणखीन 2-4 महिने करून बघ, पण आपला मूळ पिंड अन्नाचा असतो, एवढं बोलून ते थांबले. त्यातून स्वामींना एवढं सूचित करायचं होतं की रोजचं साधं घरचं जेवण तेही साधनेला उपयुक्त ठरू शकतं, मग फलाहार कशासाठी, अन्न सोडून देहावर वाईट परिणाम करण्याची काही आवश्यकता नाही. दिवसातून 2-3 वेळा देहधारणेला आवश्यक तेवढं सात्विक अन्न सेवन करावं. भगवत प्राप्तीची वाटचाल त्यामुळे सहज करता येते. मात्र प्रकृती स्वास्थ्यासाठी काही वेळा फलाहार करणं योग्य आहे. देहाचे चोजले पुरवायचे नाही, पण देह मात्र आपल्याला सांभाळायचं एवढं नक्की. युक्त आहार विहाराचं हे सूत्र स्वामीजींनी साधकांसाठी सांगितलं आहे, त्यात अजून एक अंतर्भूत घटक आहे की जो स्वामींच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा होता आणि तो म्हणजे व्यायाम. नो एक्सरसाइज नो फूड अशी पाटी आपल्या घरातच लावून ठेवावी असं ते वारंवार सांगत. त्यांनी व्यायामाला साधने इतकंच आहारा इतकंच महत्व वारंवार दिलं. ते सांगायचे, ध्यानाला बसण्याआधी मन जितकं शुद्ध होईल तितकंच शरीर सुद्धा ताजतवानं हवं. त्यांना कंटाळा हा शब्द अजिबातच आवडत नसे. त्यांनी स्वतःचं शरीर देखील व्यायामानं तंदुरुस्त असंच ठेवलं होतं. पॅरालिसिसचा अटॅक येईपर्यंत त्यांचा व्यायाम कधीही सुटला नाही. त्यानंतर देखील ते फिजिओथेरपी घेत असत. स्वामींकडे आल्यावर आपण सर्वजण त्यांना आवडणाऱ्या सर्व गोष्टी जशा जमतील तशा अगदी कसोशीनी करण्याचा प्रयत्न करत असतो. 11वीत केंद्रात यायला लागल्यावर स्वामींना आवडतं म्हणून ध्यानाला बसणं, सद्ग्रंथांचं वाचन असं सगळं कॉलेज सांभाळून शक्य तेवढं केलं जात असे. स्वामींना व्यायाम केलेला आवडतो म्हणून केवळ जरा माझ्या आळशी स्वभावाला मागे टाकून मी महाराष्ट्र मंडळात योगासनांचा क्लास लावला होता. 3-4 महिनेच झाले असतील. एकदा स्वामीजींच्या दर्शनासाठी गेले होते. आत खोलीत गेल्यावर स्वामींना नमस्कार केला. ते म्हणाले, ते पंख्याचं बटण लाव बरं जरा. मी उठले आणि पटकन तिथे जाऊन दुसरं बटण लावलं. पंखा लागला. कृती खरं तर खूप छोटी होती, पण त्यावर स्वामीजींचं बोलणं मला खूप प्रेरणा देणारं ठरलं. ते म्हणाले, बघ व्यायामानं अशी चपळता येते, तू योगासनांच्या क्लासला जातेस ना, अतिशय छोट्या छोट्या कृतीतून लगेच लक्षात येतं की तुमच्या शरीराला कसं वळण आहे ते. स्वामींचं प्रत्येक वाक्य हे एखाद्या टॉनिकसारखं काम करे. ती गोष्ट करण्यासाठी आपल्याला खूप हुरूप येईल, मग तो अभ्यास असेल, व्यायाम असेल किंवा ते सांगत असलेली साधना असेल। आजचा हा कार्यक्रम 35 ते 50 वयोगटासाठीचा आहे। स्वामीजी सांगत वयाच्या 40 नंतर साधारणपणे सगळ्याच गोष्टी हळूहळू कमी कराव्यात, जेवण कमी घ्यावं, बोलणं कमी ठेवावं, व्यवहारही अगदी नेमका ठेवावा आणि साधना मात्र वाढवावी। आजच्या या चिंतनामुळे पुन्हा एकदा स्वामींना अभिप्रेत असा साधकाचा दिनक्रम याविषयी सखोल चिंतन झालं। स्वतःचं आत्मपरीक्षण मी केलं। मी गृहिणी असल्याने मला दिवसाचा दिनक्रम पाळणं सोपं नाही पण अशक्य निश्चितच नाही। काही गोष्टींना नाही म्हणायला आधी स्वतःशीच थोडं कठोर व्हावं लागलं। आपला नेमका जास्तीचा वेळ हा टीव्ही बघण्यात किंवा फोनवर बोलण्यात जात नाही ना हे मी पुन्हा पुन्हा तपासून बघू लागले। साधनेच्या वेळा, उठण्याच्या वेळा, व्यायामाची वेळ मी तंतोतंत पाळण्याचा कसोशीने प्रयत्न करू लागले। शरीराला आणि मनाला वळवायचा प्रयत्न निश्चितच करायला लागतो, पण आपण जर नियमिततेने एखादी गोष्ट करत गेलो तर स्वामीजी आपल्याला सांभाळतात असा नक्की अनुभव येतो। त्यांच्याच नित्यस्मरणात प्रत्येक कर्म करण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न केला जातो। स्वामीजी, तुम्हाला अपेक्षित असा देह मन बुद्धीचा युक्त आहार विहार आमच्याकडून सदैव घडो। ज्या आहाराचा परिणाम आमच्या देह मन बुद्धीवर होणार आहे ती देह मन बुद्धी तुमच्या पादपद्मी विसर्जित होताना अतिशुद्ध होऊन विसर्जित होवो, एवढं एकच मागणं मी आजच्या दिवशी तुमच्या चरणी करते। हरिओम।
स्वामीजींना युक्त आहार आणि विहार याची अगदी थोडक्यात व्याख्या जर करायची झाली तर युक्त आहार म्हणजे काय, तर स्वामीजी म्हणायचे की आपल्या घरातल्या मंडळींनी तयार केलेलं अन्न आपण रोज खाला पाहिजे। म्हणजे कोणी तर भगिनींनी, आईनी किंवा पत्नीनी असं जे अन्न शिजवलेलं आहे ते आपण खरं तर खाल्लं पाहिजे आणि ते खाऊन आपली तास दीड तासाची साधना करून जो नित्य आपली कर्म करेल तो मुक्तच होईल असं ते या सूत्रामध्ये आपल्याला सोपं करून सांगतात। पुढचं सूत्र स्वामीजींनी सांगितलं ते म्हणजे अंतर्मुखता आणि मौन। मौन आणि अंतर्मुखता असं तसं बघायला गेलं तर खरं समानार्थी शब्द असे आहेत की जर मौन आपण राखलं तरच अंतर्मुखता आपल्याला साधता येईल असं या सूत्रामध्ये स्वामीजी सांगतात। बहिर्मुखता ही आपल्याला स्वाभाविक आहे, कारण आपली इंद्रिय ही सगळी बहिर्मुख असल्यामुळे आपण कायम बहिर्मुख असतो, पण अंतर्मुखता ही जणू अनैसर्गिक अशी झालेली आहे। आणि हे अंतर्मुखता प्राप्त केल्याखेरीज आपल्या आतमध्ये असणारा सच्चिदानंद स्वरूप परमात्मा हा आपल्याला दृष्टीस पडणार नाही, आणि तो आतमध्ये जर कळला नाही तर बाहेर तोच नटून राहिलाय हे देखील आपल्याला कळणार नाही। आणि याच्यासाठी मौनाचं महत्व स्वामीजी आपल्याला सांगतात। ते म्हणतात वाणीचं मौन हे बाहेरचं मौन आणि मनाचं मौन हे अंतर्मौन। ह्या मौनाचा अभ्यास आपण सकाळी उठल्यापासून ते ऑफिसला किंवा व्यवसायाला जाईपर्यंत रोज करायला पाहिजे आणि जेव्हा दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा देखील मौन आपण पाळायला पाहिजे असं त्यांचं कटाक्षांनी सांगणं होतं। ह्या दोन्ही साधना जर साधायच्या असतील तर तास दीड तास साधना, युक्त आहार विहार आणि सद्गुरुमुखातून घडलेलं श्रवण, त्याचं चिंतन मनन निधिध्यास असं जर आपण केलं तर काही वर्षांनी अंतर्मुखता आपल्याला प्राप्त होईल आणि ते मन आपल्या आतमध्ये डूब देऊन राहील असं ते सांगतात। अर्जुना अनंत सुखाच्या डोही एक सरा तळूची घेतला जी, मग स्थिराहुनी तेही तेची झाले असं ते सांगतात। अजून स्वामीजींना या सूत्रामध्ये काय सांगायचंय ते आता आपण सद्भक्त श्री अमोद कुलकर्णी यांच्याकडनं ऐकणार आहोत।
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ओम सद्गुरु स्वामी मुकरंदनाथाय नमः। साधना सांभाळून मुख्यतः एकंदरीत संपूर्ण जीवन नेमकेपणे कसे जगावे असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा उत्तम गुणांचं रोल मॉडेल म्हणून डोळ्यासमोर सरळ उभे राहतं ते स्वामी माधवनाथांचं चरित्र। स्वामीजी म्हणत माझे सर्व जीवन जसे जावे असे मला वाटत होते तसेच ते आजपर्यंत गेले होते, आजही जात आहे, त्यात फार मोठी उलथापालथ झाली आहे असं कधीही घडले नाही। एका विशिष्ट सूत्रात माझे सबंध जीवन गुंफले गेले आहे। स्वामींनी रोजच्या जगण्यात कुठले विशिष्ट सूत्र सांभाळले होते? सूत्र आणि त्याचा अभ्यास स्वामींनी कसा जमवला? साधकांसाठी याचे उत्तम मार्गदर्शन स्वामींनी स्वतः अत्यंत जिव्हाळ्याने सुलभ भाषेत त्यांच्या स्वानंदामृत या आचारसंहितारूपी छोट्याशा पुस्तकातून उलगडून दाखवली आहे। खरे तर व्रते म्हणून ती सांभाळली जाईल। परमपूजनीय स्वामी माधवनाथ वाङ्मय दर्शन खंड एक मध्ये ती जरूर वाचावी। या अतिशय प्रत्ययकारी विलोभनीय सूत्रातील महत्वाचे एक म्हणजे मौन आणि अंतर्मुखता। मौन आणि अंतर्मुखता हे खरे तर तसं अध्यात्माची गणितासारखी भाषा आहे। हे व्रत म्हणून जगण्यात कसे स्थिर करावे यासाठी केलेला करावयाचा अभ्यास व दिशा देणारे स्वामींचे मार्गदर्शन पाहून स्वाध्याय करताना लक्षात आले की याचा केवळ अभ्यास आणि उच्चार पुरेसा नाही तर आणखी काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील। एक म्हणजे मौन आणि अंतर्मुखता या व इतर व्रतांवर माझी केवढी निष्ठा आहे, दुसरं त्यांना आचरणात आणण्याची माझ्यात केवढी शक्ती आहे आणि तिसरं प्रत्यक्षात आचरणात ती कितपत आली आहेत। समजा माझ्यात 100% व्रतनिष्ठा आहे, आचरण शक्ती 50% आहे आणि आचरण जर 2% होत असेल तर ते योग्य होणार नाही। खरे तर ही उलटी गोष्ट आहे की मौनाच्या स्पष्टतेसाठी शब्दांचा आधार घ्यावा लागतो, याचे कारण आपण शब्दांनी जास्त संमोहित होतो। म्हणून सुरुवात अर्थातच कसे बोलावे, का बोलावे आणि किती बोलावे इथून सुरू होते। आता ठरलं उद्यापासून मौन आणि अंतर्मुखता याचा अभ्यास सुरू करायचा। यासाठी स्वामीजी मोठी सुंदर स्टार्टअप सुचवतात। काही दिवस सकाळी घराबाहेर पडेपर्यंत काही बोलणार नाही असा निश्चय करायचा आणि कामासाठी बाहेर पडलो की आवश्यक तेवढेच बोलायचे। याचा खरंच जादुई परिणाम झाला। स्वामींनी स्वतः केलेला अभ्यास समोर मांडला आहे। स्वामींच्या जीवनचरित्रात सर्वसामान्य दृष्टीने पाहिलं तर पारमार्थिक बैठकीला हजरा बसाव्या अशा घटना दिसतात। सुरुवातीचे उदाहरण म्हणजे स्वामींचा 1.5 वर्ष वयाचा मुलाचा मृत्यू। पण साधना आणि गुणांचा अभ्यास यामुळे ते कुठेही व कशातही अडकलेले दिसत नाही। मौनासंदर्भात कायम लक्षात राहतील असे 3 प्रमुख कारणे व अतिशय नेमके चिंतन मांडतात की ते वाचतानाच आपल्या आतून स्थिरावत जातं। पहिलं कारण स्वामीजी सांगतात की बऱ्याच वेळा आपण उगीच बोलतो, बहुधा आपले जे बोलणे असते ते दुसऱ्याबद्दल असते। दुसरं आपल्याला माहीत नसलेल्या विषयांबद्दल पुष्कळदा बोलले जाते, यामध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक सारेच विषय येतात। आणि तिसरं आपण किती चांगले आहोत हे सांगण्यासाठी आपण शब्द खर्च करतो। वैयक्तिक अभ्यासात उगीच आणि माहीत नसलेल्या विषयांवर बोलू नये याचा खूप फायदा झाला। स्वामींनी हे फार छान उलगडून दाखवलं आहे। दुसऱ्याचे गुणावगुण हे केव्हा तरी आपल्या लक्षात आलेले असतात, त्याविषयीच बोलणे बहुधा निघते। साधकाने हे कटाक्षाने टाळावे। सारी आपली माणसे आहेत अशी समजूत ठेवावी। आधी कुणाचे अवगुण दिसूच नाहीत, दिसले तर ते आपल्या गुणांनी नाहीसे कसे होतील व ती व्यक्ती त्या अवगुणातून मुक्त कशी होईल ते पाहावे। त्याची चर्चा इतरत्र करू नये, त्यामध्ये फार शब्द खर्च होत असतात। आपुलेने गुणे पराव्याचे उणे फेडूनी पाहणे तयाकडे, अशी साधकाने मनोमन खुणगाट बांधून त्याप्रमाणे वागावे। याबरोबरच आपला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे हे लक्षात घेऊन बोलणे करावे। आपले बोलणे अत्यंत प्रेमाचे असावे। आपला शब्द कोणाला खुपेल का लागेल का याची काळजी घ्यावी आणि तो तसा असल्यास टाळावे। साधकाने अत्यंत गोड बोलावे। वाणीचे मौन म्हणजे बाहेरचे मौन, पण मनाचे मौन हे खरं अंतर्मौन आहे। बोलण्याची म्हणजे शब्द उच्चारण्याची बंदी जरी केली तरी मन पुन्हा बोलतच राहते। साधक म्हणून अंतर्मौन साधायचे आहे हे लक्ष स्वामीजी दाखवतात। एखादे कसलेले गुरुजी वर्गात विद्यार्थ्याकडून जसे प्राथमिक पाठ घेऊन घेतात व त्यानंतर थोडं अवघड पण सोपं करत विद्यार्थ्याला घेऊन जातात, तसं सगळं स्वामीजींचं आहे। मौनाचा पाया का कसे किती बोलायचे इथपासून करून मौनाच्या बुडाशी असणारी अंतर्मुखता या गुणाकडे लक्ष वेधतात। स्वामी चरित्रात स्वामी मौनाच्या अभ्यासासाठी सपरे काकांकडे दर सोमवारी रात्री जात, मंगळवारी तेथे थांबत व बुधवारी सकाळी घरी परत येत। आपल्या केंद्रात महिन्याच्या मध्यवर्ती संकल्पनांमध्ये आपण अंतर्मुखतेचा अभ्यास करत आहोतच। स्वामी म्हणत वाचिक व मानसिक दोन्ही प्रकारचे मौन अनेक वर्ष पाळल्यानंतर त्या साधकाला पूर्ण अंतर्मुखता प्राप्त होते। प्रथम मी कोण याचा शोध व हा शोध अंतर्मुक्तेखेरीज शक्य नाही. प्रथम स्वरूप समाधान, पावोन ठेला अर्जुन सवेचे उघडी लोचन तव विश्वरूप देखे. या शोधाखेरीज शांती समाधान तृप्ती नाही. अंतर्मुक्तेने वृत्ती स्थिर झाल्याखेरीज बाहेरचा विश्वात्मक परमात्मा न दिसता नामरूपाने नटून राहिलेले विश्वच दिसते. मग अशा विश्वात प्रत्येकाची प्रकृती भिन्न असल्याने आनंदाऐवजी सुखाऐवजी संघर्ष व दुःख अधिक वाटते हे स्वाभाविक आहे. सर्वच ठिकाणी तोच परमात्मा पहा ही सूचना समजते, पण त्याच्या विपरीत भाव मनात राहतात. या जंजाळातून बाहेर पडून अधिष्ठानभूत असलेल्या ईश्वराचा शोध घेण्यासाठी प्रथम कटाक्षाने सर्व बाजूंनी संयम पाळून निगृहित झालेले निर्बंध घातलेले मन अंतर्मुख करून स्वरूपाच्या शोधाकडे लावले पाहिजे. याचे स्पष्ट सूचन स्वामीजी करतात. बडबड वृथा का करावी, मौन्य मुद्राची धरावी, सोहम शब्दाची जपावी पवनमाळ. हे श्री स्वामी नृसिंह सरस्वती महाराजांचे उद्गार स्वामींना आवडायचे. आपल्या अध्यात्म मंगलधाममध्ये ते फ्रेम करून लावले आहेत. केंद्रात देखील केंद्र संपल्यावर आसपास गप्पा मारत उभे राहणे ही प्रेमळ सूचना वेळोवेळी दिली जाते, ती किमान पाळली जावी. या आचारसंहितेचा गुणांचा अभ्यासाचा उद्देश आपली साधना ही आनंद पर्यायसावी असावी, ती सहज आणि प्रेमाने व्हावी. या साधनेचे पर्यवसन शेवटी समाधान तृप्ती शांती यात व्हावे, यासाठी स्वामीजींच्या मार्गदर्शनानुसार व आचरण घडत राहावे ही त्यांच्या चरणाशी प्रार्थना.
अत्यंत योग्य पद्धतीने सद्भक्त आमोदनी मौनाचं आणि अंतर्मुखतेचं महत्व आपल्याला सांगितलं, पटवून दिलं. स्वामीजी म्हणत असत, साऱ्या इंद्रियांचा आहार संयमित जर झाला तर अंतर्मुखता ही स्वाभाविक आहे, आणि मग अशा अंतर्मुखतेनंच आपल्याला मौन देखील साधेल अशी खात्री त्यांना वाटते. यानंतर आपण एक अभंग ऐकणार आहोत. सद्भक्त अभिजित हळबे एक अभंग सादर करतील. स्वामीजींच्या साधक संजीवनी या ग्रंथातील 51 क्रमांकाचा अभंग आज आपण इथे घेतलेला आहे.
असावे सावध सर्व कर्म माजी असावे सावध सर्व कर्म माजी आत्मा राम काजी समर्पावे आत्मा राम काजी समर्पावे कशासी हवा मज संन्यासाचा व्याप कशासी हवा मज संन्यासाचा व्याप नमी रवि कदा वस्त्राचे भूषण नमी रवि कदा वस्त्राचे भूषण सदा माधे मन मन कशासी हवा मज संन्यासाचा व्याप कशासी हवा मज संन्यासाचा व्याप संयमी जीवन बाणता संपूर्ण कशासी हवा मज संन्यासाचा व्याप कशासी हवा मज संन्यासाचा व्याप वाया खटाटोप जना माजी कशासी हवा मज संन्यासाचा व्याप कशासी हवा मज कशासी हवा मज संन्यासाचा व्याप
संयमित जीवनाचं महत्व जणू स्वामीजींनी आपल्याला या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. पुढच्या सूत्रात स्वामीजी आपल्याला सांगतात एकांत आणि लोकांत याचं महत्व. या सूत्रामध्ये स्वामीजींनी मुख्यत्वे दोन विभाग असे केलेत साधकाचे, ते म्हणजे एक संसारी साधक आणि दुसरा असंसारी साधक.
ते म्हणतात संसारी साधकांनी 2 तास साधना करायला पाहिजे तर असंसारी साधकांनी 4 तास साधना केली पाहिजे. एकांत याचा अर्थ एकाचा देखील जिथे अंत होतो अशी स्थिती म्हणजे तद्रूपता थोडक्यात. आणि ही एकांतामध्ये प्राप्त झालेली तद्रूपता जर व्युत्थान दशेमध्ये आपण टिकवू शकलो आणि ते व्यवहार उत्तम प्रकारे जर आपण केले तर हा लोकांत देखील आपल्याला साधतो असं खरं तर स्वामीजींना या सूत्रामध्ये सूचित करायचं आहे. अजून स्वामीजींना या सूत्रात काय सांगायचंय ते आता आपण सद्भक्त भारती सरदेसाई यांच्याकडनं ऐकणार आहोत.
परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथाय नमः. स्वानंदामृत या ग्रंथामधल्या एकांत आणि लोकांत या विषयावर आपण आज चिंतन करणार आहोत. स्वामीजींनी या ग्रंथामध्ये साधकांसाठीची आचारसंहिता स्पष्ट केलेली आहे. साधकांनी काय करायचं आणि काय टाळायचं याचं मार्गदर्शन स्वामीजींनी या ग्रंथामध्ये केलंय. साधकांनी एकांत साधायचं आहे आणि अतिरिक्त लोकांत टाळायचं आहे. एखादा विद्यार्थ्याला जर का परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर मित्रमंडळी, खेळ, चित्रपट, हॉटेलिंग अशा सगळ्या बाह्य आकर्षणांकडे पाठ फिरवून तो एकांतामध्ये पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो. आपसुकच त्याच्या लोकांतावर तो नियंत्रण ठेवतो. यानंच त्याला अपेक्षित यश प्राप्त होतं. मग परमार्थासारख्या अतिसूक्ष्म विषयाचं आकलन, अनुभूती जर का घ्यायची असेल तर एकांताची किती नितांत आवश्यकता आहे आणि लोकांत कसा मर्यादित ठेवला पाहिजे याची आपल्याला जाणीव होते. स्वामीजींनी या ग्रंथामध्ये एकांताबद्दल सांगितलंय की संसारी साधकांनी किमान 2 तास आणि असंसारी साधकांनी किमान 4 तास एकांतातील साधनेसाठी वेळ बाजूला काढून ठेवावा. याच्यामध्ये मुख्यतः ध्यान, नाम आणि थोडा वेळ श्रवण, सत्संगती एवढ्या गोष्टी असाव्यात. या ग्रंथात स्वामीजींनी अतिशय बारकाईने, नेमकेपणानं एकांतामध्ये काय करायचंय ते सांगितलंय. सर्वसामान्यपणे एकांत म्हणजे एकटे असणं असा अर्थ घेतला जातो. पण जरी मनुष्य एकटा असला आणि इतर लोकांबरोबरचे त्याचे व्यवहार थांबलेले असले तरी त्याचे मनोव्यापार थांबत नाहीत आणि त्यामुळे नुसतं एकटं असणं हा एकांत नसून त्या एकटेपणामध्ये ध्यान, नाम, श्रवण या साधनांचा मनोभावे अंगीकार केला तरच तो एकांत होऊ शकतो. याच्यामध्ये ध्यान आणि नाम या अंतरंग साधनांबरोबरच स्वामीजी श्रवण आणि सत्संगती याचा समावेश करतात. कारण जेव्हा आपण श्रवण करतो किंवा सत्संगतीमध्ये असतो तेव्हा जरी आपण इतर लोकांबरोबर असलो तरी जर का एकाग्र चित्ताने आपण श्रवण केलं, सत्संगतीचा आनंद घेतला तर आपण सहजच अंतर्मुख होतो आणि लोकांमध्ये असून सुद्धा आपण त्यावेळी आपल्या स्वशी जोडलेलो असतो आणि म्हणूनच एकांतात असतो. स्वामीजींच्या चरित्राकडे आपण पाहिलं तर लक्षात येतं की स्वामीजी एकांतप्रिय होते, एकांतामध्ये रंगलेले होते. ते नेहमी सांगायचे की साधकांनी सकाळी उठल्यापासून नोकरी, व्यवसाय, निमित्त बाहेर पडेपर्यंतचा काळ हा शक्य तेवढा एकांतात साधनेत घालवावा. स्वामीजी स्वतः उठल्यापासूनचा काही काळ त्याच प्रकारे घालवत असत. स्वामीजींनी जी आचारसंहिता या ग्रंथामध्ये सांगितली आहे ती तंतोतंत त्यांच्या चरित्रामध्ये त्यांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. स्वामीजी ज्या पद्धतीने जीवन जगले ती पद्धत आपल्यासाठीची आदर्श आचारसंहिता होऊन राहिली. स्वामीजींचा कटाक्ष होता की आपल्याला उपलब्ध असलेल्या दिवसभराच्या वेळेची काटेकोर योग्य आखणी केली पाहिजे. याच्यामध्ये आपल्या वाट्याला आलेली कर्म, नोकरी, व्यवसाय याच्यामधला लोकांत वगळता साधकांनी लोकांमध्ये जाऊन गप्पा गोष्टी, हास्यविनोद याच्यावर वेळ घालवणं स्वामीजींनी टाळण्यास सांगितलंय. या ग्रंथात स्वामीजी म्हणतात, वेळेचा उपयोग लोकांमध्ये जाऊन संसारी गोष्टींविषयी बोलण्यामध्ये अथवा समाजकारण, राजकारण याच्यावर चर्चा करण्यामध्ये न घालवता साधकांनी मोठ्या निग्रहांनी मौन धरून साधना करावी. या साधनेनी तो स्वतः लोकांतातही अलिप्त राहून एकांत आणि लोकांत साधू शकेल. स्वामीजींच्या चरित्राकडे पाहताना आपल्याला जाणवतं की जरी ते एकांतप्रिय होते तरी त्यांना लोकांताचं वावडं नव्हतं, पण लोकांताच्या बाबतीमध्ये त्यांचा कटाक्ष होता. कोणामध्ये मिसळायचं, किती वेळासाठी मिसळायचं आणि किती प्रमाणात किती वेळ घालवायचा याच्याबाबत ते अत्यंत दक्ष होते. नातेवाईक मित्रमंडळी यांच्यापासून अलिप्त, पण साधकांच्या मध्ये मात्र ते रमून जायचे. स्वामीजींच्या भोवती पुण्यातले परगावचे अनेक साधक यांची वर्दळ असायची, पण त्यांनी कधीही कोणत्या साधकाला विनमुख केलं नाही. स्वामीजींचा लोकांत हा त्यांच्या कार्याचं एक अविभाज्य अंग होतं. त्याच्यामध्ये प्रवचनं, सत्संग, साधकांच्या भेटीगाठी, साधकांच्या घरच्या पाद्यपूजा हे होतंच, त्याच्याबरोबर परगावच्या आनंदयात्रा सुद्धा होत्या. स्वामीजींना प्रवचनानिमित्त किंवा इतर कुठल्या कार्यक्रमासाठी कोणी आमंत्रित केलं असेल तर स्वामीजी आवर्जून इथल्या साधकांना बरोबर घेऊन जायचे, कारण ते म्हणत असत की समोर बसलेल्या श्रोत्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तर मला बोलावंसं वाटतं. स्वामीजींच्या नित्य निरूपणाला येणारी साधक मंडळी ज्या तन्मयतेने श्रवण करायची त्याकरता ते साधकांना बरोबर नेत असत. स्वामीजींच्या चरित्राकडे पाहून आपल्याला लक्षात येतं की स्वामीजी नातेवाईक मित्रांकडे गेले नसले तरी साधकांच्या घरी त्यांच्या लग्नाला देखील ते आवर्जून जात असत, कारण अशा निमित्तानं साधकांचं वेळोवेळी प्रबोधन करण्याचा त्यांचा हेतू असायचा. स्वामीजींनी या निमित्ताने साधकांनी लोकांतामध्ये कसं वागायचं असतं याचा अतिशय सुंदर आदर्श साधक वर्गासाठी घालून दिला. स्वामीजी त्यांच्या एका अभंगात म्हणतात, लोकांती आम्हाला एकांतची. स्वामीजींनी लोकांतामध्येच एकांत साधलेला होता. एकांत आणि लोकांत या विषयावर मी चिंतन करत होते. रविवारची दुपार होती आणि केंद्र साधक या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर सद्भक्त अपर्णा करवंदेंनी पाठवलेली पोस्ट वाचायला मिळाली. त्याच्यामध्ये स्वामीजींना साधकांनी प्रश्न विचारला होता की साधनेशी संबंध नसलेल्या पण बालपणापासून मित्र असलेल्याला किती वेळ द्यावा. त्याच्यावर स्वामीजींचं उत्तर होतं की अशांना टाळावं. ध्यान नामस्मरण करत नसेल तर तो मित्र कसला, मैत्री संपली. सच्छिल मनुष्य जसा खाटीक खाना टाळतो तसं त्याला टाळावं. आणि आपल्याला जर का वाटलं की अशा संपर्काशिवाय आमचं जीवन कसं जाणार तर त्याची काळजी करण्याचं कारण नाही आणि नसत्या रूढी पाळण्याचं सुद्धा कारण नाही. हे वाचताना वाटलं की साधकाच्या मनात संदेह राहू नये आणि त्याचं साधनेवरचं ध्येयावरचं लक्ष विचलित होऊ नये याच्यासाठी स्वामीजी किती जागरूक होते. व्हॉट्सअपच्या त्या पोस्टमधले स्वामीजींचे परखड स्पष्ट विचार वाचत होते आणि वाटलं की स्वामीजींच्या वेळेस जर का व्हॉट्सअप असतं तर ते म्हणाले असते की व्हॉट्सअपचे साधकांचे सोडून इतर ग्रुप्स असतील तर त्याच्यामधनं स्वतःहून एक्झिट व्हायचं. साधकांचा ग्रुप नसेल तर तो ग्रुप कसला. कारण कित्येकदा असं होतं की देहाच्या अंगांनी आपण लोकांपासून लांब असलो तरी सोशल मीडियातर्फे आपण लोकांशी जोडलेलो राहतो आणि तोही लोकांताचाच एक प्रकार झाला, त्यामुळे तोही टाळणं किमान पक्षी त्याच्यावर निश्चयपूर्वक नियंत्रण आणणं हे अभिप्रेत आहे. स्वामीजींनी सांगितलेल्या एकांतातल्या साधनेचा अभ्यास जर का योग्य प्रकारे झाला तर लोकांतामध्ये आपलं अनुसंधान टिकण्यासाठी त्याचा उपयोग होतो. एकांत जर का थिअरी असेल तर लोकांत प्रॅक्टिकल आहे. कधीकधी सकाळी ध्यान चांगलं होतं म्हणजे एकांत चांगला होतो, पण ऑफिसमध्ये गेल्यावर काही वेगळीच परिस्थिती असते. वेगवेगळ्या प्रकृतीच्या लोकांशी जुळवून घेताना अगदी त्रेधा तिरपीट होते. दिवसाच्या सुरुवातीच्या चांगल्या एकांताच्या विरुद्ध हा लोकांत वाटायला लागतो. लोकांत म्हणजे जिथे लोक आपल्या सहनशक्तीचा अंत पाहतात तो लोकांत असतो का असं काहीसं वाटायला लागतं. पण मग लक्षात येतं की यात लोकांचा दोष नाही पण आपला एकांताचा अभ्यास कमी पडतोय. अशावेळी स्वामीजींचं एकांत आणि लोकांत याच्यावरचा या ग्रंथामधले विचार, त्यांचं मार्गदर्शन याचा खूप मोठा आधार वाटतो. स्वामीजींच्या चरित्रामध्ये त्यांनी साधलेला एकांत आणि लोकांत यातला सहज सुंदर समतोल आठवतो. आपल्याला कुठे सुधारणा करायला हवीये हे लक्षात येतं. स्वामीजींनी या ग्रंथामध्ये घालून दिलेली एकांतातल्या साधनेची आचारसंहिता आणि मी देत असलेला एकांतातल्या साधनेसाठीचा वेळ याच्यामधली दरी बोचायला लागते आणि ती दरी कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचा मी निश्चय करते. तो निश्चय पूर्ण व्हावा ही स्वामीजींच्या चरणी प्रार्थना. हरिओम तत्सत.
समर्थ जसं म्हणतात, काही निवळ काही गलबला ऐसा कंठीत जावा काळ, असं जर आपण नित्य केलं तर खरोखरीच हा एकांत आणि लोकांत देखील आपल्याला साधल्याखेरीज राहणार नाही. पुढच्या सूत्रामध्ये स्वामीजी सांगतात स्वधर्म कर्म. आपल्या वाट्याला आलेली जी विहित कर्म आहेत ती फळाची आशा टाकून आपण सचोटीनी अशी ती केली पाहिजे. चित्तशुद्धी हेच फलप्राप्ती असं सांगून खरं तर ती कर्म आपल्याकडनं घडायला पाहिजेत आणि ती देखील हरिस्मरणपूर्वक. अशी जर आपण कर्म केली तर त्यातनं जो योग आपल्याला साधायचा आहे कर्मयोग तो नक्कीच साधला जाईल. अजून स्वामीजींना या सूत्रात काय सांगायचंय ते आता आपण सद्भक्त श्री संतोष बांदल यांच्याकडनं ऐकूयात.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. स्वामीजींनी अत्यंत सारभूत अशी सातकास मार्गदर्शक अशी सूत्रे साधन पाथेय स्वानंदामृत या ग्रंथात सांगितलेली आहेत. या ग्रंथाच्या अंगाने स्वधर्म कर्म या विषयाचे चिंतन अभ्यास करण्याचा मी प्रयत्न केला आहे. स्वामीजी या ग्रंथात स्पष्टपणे सांगतात की कालमानाप्रमाणे आपल्या वाट्याला आलेली प्राप्त कर्मे मोठ्या प्रेमाने उत्साहाने आनंदाने करावीत. प्राप्त कर्तव्य कर्म निष्काम मनाने फलत्यागपूर्वक हरिस्मरणपूर्वक करावीत. असे केल्याने चित्तशुद्धी होते आणि आपले जीवन आनंदरूप सार्थक होते. असा कर्मयोग स्वधर्म कर्मयज्ञ हा फार मोठा अनाकलनीय असा विषय मला वाटतो. खरे स्वधर्म कर्म कसे असावे, आत्ताच्या आपल्या जीवनशैलीत आपण योग्य स्वधर्म कर्म कसं करू शकतो, स्वधर्म कर्माच्या सीमा कुठपासून कुठपर्यंत, या गोष्टींचं प्रत्यक्ष उत्तर समजण्यासाठी तसेच त्याप्रमाणे अनुकरण करण्यासाठी आपल्याला जर उत्तम उपाय असेल तर तशा थोर महात्म्यांचे संतांचे जीवन आणि तेही अलीकडच्या काळात घडलेले. आणि असे सत्पुरुष संत कर्मयोगी आपले स्वामीजी होते. स्वामी माधवनाथांचं जीवन हे पारमार्थिक अंगाने फार अलौकिक पण तितकंच सहज आणि साधं आदर्शवत असं होतं. स्वामीजींच्या यशस्वी कृतार्थ जीवनामागचं सूत्र असंच होतं की बोलण्यासारखे चालणे स्वये करुणी बोलणे. अगाजे विहित ते ईश्वराचे मनोगत असे म्हणून गृहस्थाश्रमातील सारी विहित कर्मे त्यांनी सहजपणे पार पाडली. जणू सांसारिक आणि पारमार्थिक जीवनाचा एक आदर्शच त्यांनी आपल्यासमोर ठेवला. स्वामीजींची दिनचर्या ही स्वधर्म कर्म कसा असावा यासाठी आपल्यासाठी आदर्शवत जीवनपाठ आहे. स्वामीजींचं सारं जीवन प्रमाणबद्ध शिस्तबद्ध संयमित असं होतं. स्वामीजींनी काळाचा अपव्यय कधीच केला नाही. ध्यानासाठी ते 4:30 उठत असत, 1.5-2 तासांची बैठक करत, मग त्याच आनंदात नित्याचा व्यायाम करीत, पुढे ज्ञानेश्वरी दासबोध ब्रह्मसूत्रे यासारख्या ग्रंथांचं वाचन करीत, मोठ्या अर्थतेने करुण भावाने स्तोत्र मनाचे श्लोक हरिपाठ प्रार्थना म्हणत शांतपणे पूजा करीत, स्वामीजींसोबत मातोश्री सरलाताई देखील पूजेसाठी उपस्थित असत. शिस्तप्रियता हा स्वामीजींचा गुणविशेष होता. जितली वस्तू त्यांना तिथेच लागत असे, उठण्याची व्यायामाची ध्यानाची पूजेची दुकानात जाण्याची आणि दुकानातून परत येण्याची वेळ विश्रांतीची वाचनाची अशा सर्व वेळा ते काटेकोरपणे पाळत असत. त्यांच्या नियमित वेळांवर घड्याळ लावून घ्यावं एवढा नियमितपणा त्यांच्या वर्तनात असे. केंद्रात नित्य येणाऱ्या साधकांनी आपली आपण वेळ निश्चित करून त्याच वेळेत यावे, सत्संगतीत ठरला वेळ घालवावा असा स्वामीजींचा कटाक्ष असे. स्वामीजींचे स्वधर्माकर्माविषयीचे विचार आपणास मार्गदर्शक असे आहेत. ध्यानधारणा करणारा माणूस तेजस्वी असला पाहिजे. लौकिक व्यवहारात त्यानं वाजवीपेक्षा जास्त गुंतू नये, पण जो काय व्यवहार करायचा तो चोख स्वच्छ उत्कृष्ट प्रतीचा असला पाहिजे. ज्याचं कर्मच धड नाही त्याला परमार्थ कसा साधणार, त्याच्या हातून साधना कशी घडणार आणि आत्मदर्शनाच्या अंतिम ध्येयाप्रत तो कसा पोहोचणार? स्वामीजींनी हे सर्व आपल्या जीवनात जगून दाखविलं. सर्व गोष्टींचा सुवर्णमध्य साधून जीवन कसं धन्य दैदिप्यमान ईश्वर प्राप्तव्य करून घेता येतं हे त्यांनी दाखवून दिलं. स्वामीजी कर्माविषयी सांगत, आपल्या अधिकाराप्रमाणे आपल्या वाट्याला आलेले जे धर्म्य कर्म असेल ते मोठ्या तत्परतेने करणे हे आपले कामच ठरते. कोणतेही कर्म मनपूर्वक झाले पाहिजे. त्या कर्मामध्ये आपले सर्वस्व वेचून कर्म करायला पाहिजे, तरच ते चांगले होईल. यथासांग यथान्याय कर्म केल्याने चित्तशुद्धी होत असते. आपल्या वाट्याला आलेली कर्मे टाकून पळून जाणे व मी परमार्थाची वाटचाल करतो असे समजणे हे तितकेसे बरोबर नाही, तर प्राप्त कर्तव्य ही फलत्यागपूर्वक करणे हा चित्तशुद्धीचा उपाय आहे. सुरुवातीच्या काळात पुण्यात आल्यावर स्वामीजींनी शिवणकामाचा व्यवसाय सुरू केला. दिवसा 18-18 तास काम झाले. मशीनवर काम करीत असताना स्वामीजी कालिदासांच्या वाङ्मयातील श्लोक अथवा गीता उपनिषदांतील श्लोक म्हणत असत. पुढे अगदी टेनिसच्या कोर्टावर खेळत असताना देखील स्वामीजींच्या मुखी गीता उपनिषदे यासारख्या सद्ग्रंथांची वचने घोळत असत आणि तेही सारं गुप्तपणे. पुढे स्वामीजींनी कापडाचा दुकानदारी व्यवसाय सुरू केला. दुकानात जाता येता रिकाम्या वेळात स्वामीजी अखंड नामस्मरणात असत. दुकानातही स्वामीजी दुकानदार आणि स्वामी माधवनाथ अशा जणू दोन भूमिका सहजपणे पार पाडित असत. काउंटरवर गिरायकाशी दुकानदार म्हणून आणि काउंटरच्या आत साधकांना समजवणारी साधनेचे मार्गदर्शन करणारी गुरुमाऊली ही पारमार्थिक भूमिका असे. दुकानाचा व्यवसाय सुरू केल्यावर तो किती वाढवायचा ते निश्चित करून तो तेवढाच सीमित केला आणि योग्य वेळ आल्यावर बंद देखील केला. त्यांनी व्यक्तिगत संसार संपून तोच व्यापक सर्वांसाठी खुला करून जास्तीत जास्त साधकांच्या कल्याणासाठी वेळ व्यतीत केला. स्वामीजी पुढील जीवन केवळ उरलो आता उपकारापुरता ह्याच भूमिकेत जगले. स्वामीजींनी आपले कार्य अत्यंत योजकतेने वाढविले. स्वामीजींनी आपल्या कार्याची दिशा श्रवणावर आधारित ठेवली. जीव जीवात घालावा आत्मा आत्म्यात मिसळावा अशी स्वामीजींची जीवन पद्धती होती. स्वामीजींनी आपल्या आचरणातून एक मोठी पारमार्थिक चळवळ उभी केली. आपल्या वाट्याला आलेली कर्मे विधीगौरवपूर्वक शृंगारून करावीत, आपले जीवन नीटनेटके शिस्तबद्ध आणि नियमित असावे असा त्यांचा आग्रह असे. यातूनच प्रेरित होऊन पुढे तरुण वर्गातून स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाची स्थापना झाली. सर्व सोयींनी युक्त अशी दोन ध्यान केंद्रे स्थापन झाली. स्वामीजींची जीवन पद्धतीच अशी होती की प्रापंचिक व्यावहारिक अथवा पारमार्थिक कोणतेही कर्म असो त्यातून आनंदच प्राप्त होत असे. त्यासाठी स्वामीजी सांगत असत, जे कर्म मी करीत आहे ती परमेश्वराची सेवा म्हणून करीत असून परमेश्वरात इत्यर्थ करीत आहे, असा भाव ठेवून केलेले कर्म आपल्याला पूर्ण समाधान देते. स्वामीजींचा सुधर्म कर्म यज्ञ हा त्यांच्या जीवनात स्वामी स्वरूपानंदांची सेवा या भावनेने होता. त्यांची प्रत्येक कृती कर्म हे म्हणजे स्वामींचं मनोगत जाणून त्यात तदनुसार वागणं हीच त्यांची परमसेवा असे होते. ती सेवा केवळ मी करीत आहे, शक्ती तेच देत आहेत, माझी स्वतंत्र शक्ती काही नाही अशी त्यांची स्वधर्म करणं भावना असे. या अभ्यासाच्या दरम्यान मी रोजच्या कर्माकडे थोडा जागरूकतेने पाहण्याचा प्रयत्न केला. त्या प्रसंगी आपल्या मनावर बुद्धीवर होणाऱ्या कर्मांचा परिणाम फार प्रतिकूल किंवा अनुकूल होत तर नाही ना, आणि आपण सहजपणे कर्माला सामोरे जातो आहोत की नाही याचे परीक्षण केले. स्वामी स्मरणाने कृपेने कधी भान ठेवले गेले तर कधी कळलेही नाही की आपण कर्मात कसे वाहत आहोत. प्रत्येक वेळी रात्री झोपताना आपण दिवसभर केलेल्या कर्मांचा झाडा घेतला गेला. खरंच कर्मांचा मनबुद्धीवर विचारांवर परिणाम न होऊ देता अलिप्त राहणे किती कठीण आहे हे जाणवलं. स्वामी स्मरणात झालेल्या कर्मातून खरंच चित्तशुद्धी एक प्रकारचे समाधान राहते याचा प्रत्यंतर येतो आणि अशा प्रकारच्या अभ्यासाचा प्रयत्न होत आहे. कर्मातील अलिप्तता कर्मातील समाधान इथपासून ते प्रत्येक कर्म हे ईश्वराची सद्गुरूंची सेवा म्हणून कर्म करणे यासाठी सतत जागरूकतेची स्वामीस्मरणाची सतत अशा प्रकारच्या अभ्यासाची गरज आहे याची पदोपदी जाणीव होत आहे. स्वामीजी सांगतात आपलं सारं जीवन हीच एक साधना आहे. दिवसाचे 24 तास आपण पूर्णच आहोत, अविनाशी आहोत आणि साराच्या सारा संसारच मोक्षरूप आहे असा बोध दृढ करीत राहणं आणि त्यासाठी आवश्यक असणारी गुरुकृपा संपादन करून सद्गुरूंच्या मार्गदर्शनानुसार प्राप्त कर्तव्य चौकपणे करीत राहणं यालाच मी जीवन समजतो. आणि असे जीवन स्वामीजी जगले. कर्तव्य दक्ष असं जीवन स्वामीजींनी जगून दाखविलं आणि आपल्या सर्व साधकांना तसं जीवन जगण्यास शिकविलं. स्वामीजींचा स्वधर्म कर्माचा उपदेश असाच होता की आपण दैनंदिन जीवनात शांत झालो, निष्काम कर्म करू लागलो, लोकांच्या सुखदुःखांशी समरस होऊ लागलो तरच आपली साधना योग्य मार्गाने चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. आचरणात काय आणि किती उतरलं यावर साधनेचं मूल्यमापन होऊ शकतं. नित्य नवा दिवस खरोखरी जागृतीचा होतो आहे की नाही हे पाहिलं पाहिजे. रोज रात्री झोपताना ते मनोमन तपासलं गेलं पाहिजे. हेच खरं प्रापंचिक आणि पारमार्थिक ध्येय आहे. याप्रमाणेच आपल्या सर्वांकडून स्वधर्म कर्म हो हीच स्वामीजींच्या चरणी प्रार्थना.
अतिशय नेमक्या शब्दात संतोषनी आपलं स्वधर्म कसं असावं हे स्वामीजी सांगतात ते त्यांनी स्पष्ट करून सांगितलं. यानंतर सद्भक्त गौरी सरदेसाई यांच्याकडनं आपण एक अभंग ऐकणार आहोत. साधक संजीवनीतील 10 क्रमांकाचा हा अभंग आहे.
सद्गुरुदेवा परमदयाळा विनती ही ऐका दयाळा विनती ही ऐका कृपा कटाक्षे मजन्याहुनी कृपा कटाक्षे मजन्याहुनी भ्रांतीतीनुरवा दयाळा भ्रांतीतीनुरवा दयाळा विनती ही ऐका मलिन मानसी काम क्रोध हे मलिन मानसी काम क्रोध हे नावरती मजला दयाळा नावरती मजला अहंकार हा नक्र घेऊनी अहंकार हा नक्र घेऊनी नेमज पाताळा दयाळा नेमज पाताळा दयाळा विनती ही ऐका अज्ञानाचा अंधकारे अज्ञानाचा अंधकारे झालो मी आंधळा दयाळा झालो मी आंधळा ज्ञान दृष्टी देऊनी तू मजला ज्ञान दृष्टी देऊनी तू मजला उद्धरी वेल्हाळा दयाळा उद्धरी वेल्हाळा दयाळा विनती ही ऐका वाणी मोकळी मन हे निर्मळ वाणी मोकळी मन हे निर्मळ प्रसन्नता चित्ता येऊ दे प्रसन्नता चित्ता रंग भरो दे नामी तुझी यार रंग भरो दे नामी तुझी यार सहज चितन्मयता येऊ दे सहज चितन्मयता दयाळा विनती ही ऐका नको मोक्ष तो रिद्धि सिद्धि ही नको मोक्ष तो रिद्धि सिद्धि ही मानाचा गरिमा मानाचा गरिमा नेई माधवा स्वरूप बोधी नेई माधवा स्वरूप बोधी धन्य तुझा महिमा दयाला धन्य तुझा महिमा दयाळा विनती ही ऐका सद्गुरुदेवा परम दयाळा विनती ही ऐका दयाळा विनती ही ऐका कृपा कटाक्षे मजन्या हाळुनी कृपा कटाक्षे मजन्या हाळुनी भ्रांती ती नुरवा दयाळा भ्रांती ती नुरवा दयाळा विनती ही ऐका
स्वामीजी म्हणायचे की एक अभंग ऐकला म्हणजे एक प्रवचन झालं असं ते सांगायचं एवढी ताकद त्या अभंगामध्ये अशी असते खरोखरीच एखाद्या दीपस्तंभासारखा हा स्वानंदामृत ग्रंथ आपल्याला मार्गदर्शक ठरेल असं सांगावं वाटतं याच्यामध्ये जी आपण चार सूत्रं आता प्रामुख्याने बघितली युक्त आहार विहार मौन आणि अंतर्मुखता एकांत आणि लोकांत आणि स्वधर्मकर्म तर ही सूत्र खरोखरीच आपण स्वामीजींनी सांगितलं बरं हुकूम आपल्या अंतःकरणात उतरून रोजच्या रोज ती पाळून आपले व्यवहार करू आणि त्यांना अभिप्रेत असणारं आत्मदर्शनाचं ध्येय ह्याच जन्मामध्ये गाठू असा आशीर्वाद आपण त्यांच्याकडनं घेऊन इथे थांबूया हरिओम तत्सत यानंतर मी आदरणीय मिलिंदांना मार्गदर्शनपर काही सांगावं अशी विनंती करतो
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः आज या 35 ते 50 वयोगटाच्या तरुण साधकांच्या युवा स्नेहमध्ये माझ्यासारख्या म्हाताऱ्याला मार्गदर्शनासाठी बोलावल्याबद्दल मी प्रथमतः सर्व युवकांचा आभार मानतो आणि तुमच्या धैर्याचं सुद्धा कौतुक करतो साधन पाथेय हा स्वामीजींचा मला आवडलेला असा ग्रंथ आहे त्याचं पूर्वी नाव साधन पाथेय होतं. मला खूप वर्ष ते नाव खूप आवडायचं पण त्याचा अर्थ माहीत नव्हता. नंतर असं लक्षात आलं कदाचित त्यामुळेच मग त्यांनी नाव बदला असं त्याचं सांगितलं असेल का काय कोणा ठोक. नंतर त्याचं नाव स्वानंदावरच झालं. पाथेय याचा अर्थ प्रवासासाठी जो पांथस्थ असतो त्या पांथस्थाबरोबर जी उपयुक्त सामग्री दिली जाते, उदाहरणार्थ शिदोरी, तहान लाडू, भूक लाडू, असं जे सगळं असतं त्या सगळ्याला पाथेय असं म्हणतात. आणि स्वामीजींना आपल्या सर्वांचा साधनेचा जो प्रवास आहे तो प्रवास सुखकर व्हावा, त्या प्रवासामध्ये प्रवासामधून आपण पदभ्रष्ट होऊ नये, रस्ता चुकू नये, रस्त्यातून भरकटू नये, ह्यासाठी काही अशी निश्चित मार्गदर्शक तत्व सांगावीशी वाटत होती. स्वामीजींच्या परमार्थाचं किंवा त्यांच्या परमार्थ प्रसाराचं हे एक वैशिष्ट्य आहे असं म्हटलं तरी चालेल. स्वामीजींच्या प्रवचनात जसं एक निश्चित संदेश असायचा, एकही प्रवचन नुसत्या गप्पा गोष्टी केल्या आणि गेले असं त्यांचं झालं नाही. त्यांनी शेकडो हजारो प्रवचनं आयुष्यात केली, त्यांनी शेकडो सत्संग घेतले, पण त्यांनी एकही त्यांचं छोटंसं व्याख्यान असू दे, मनोगत असू दे, प्रबोधन असू दे, काहीतरी ठोस संदेश दिल्याखेरीज असं केलं नाही. याचा अर्थच असा की स्वामीजी साधनेला खूप महत्व देत होते. स्वतःसाठी तर त्यांनी साधनेला अनन्यसाधारण महत्व दिलेलं होतंच, पण सर्व साधकांनी सुद्धा तसंच द्यावं असा त्यांचा आग्रह होता आणि त्यांचा कटाक्ष सुद्धा होता. आणि मग त्याला उपयुक्त त्यांनी वाङ्मय निर्मिती केली. साहित्य अलंकार वगैरे अशा पदव्या मिळवाव्यात असं त्यांच्या वाङ्मय निर्मितीचं कधीच ध्येय नव्हतं, हेतू नव्हता. साधनेचा रस्ता पार पाडत असताना, त्या रस्त्यावरून जात असताना, प्रत्येक चढण चढताना, प्रत्येक वळण वळताना, प्रत्येक मुक्काम गाठताना आणि तो मुक्काम सोडताना साधकाला योग्य मार्गदर्शनाची गरज असते आणि हे त्यांनी ओळखलेलं होतं. स्वामीजी साधकांना बोटाला धरून घेऊन जाणारे संत होते. मी तुम्हाला सांगेन, तुम्ही आता तुमच्या पद्धतीने करा, यथेच्छसी तथा करू, असं जरी ते अधूनमधून म्हणत असले तरी त्यांचा तसा उद्देश नव्हता. मी तुला जसं सांगतो तसंच तू कर, त्यातच तुझं कल्याण आहे, असं सांगण्याइतकी कृपाळू, सांगण्याइतका कृपाळूपणा आणि सांगण्याइतका आत्मविश्वास असं दोन्हीही त्यांच्यामध्ये होतं. आणि ते या साधनपथेयातनं आपल्याला ठाई ठाई दिसेल. हे जे पुस्तक आपलं नुकतंच प्रकाशित झालं, स्वामी माधवनाथ वाङ्मय दर्शन खंड पहिला, तर त्या खंडामध्ये हे स्वानंदामृत या नावानी आलेलं छोटासा भाग आहे, पण आपण वाचाल तर असं लक्षात येईल की त्यातलं प्रत्येक अक्षर अनमोल आहे. आपण असा विचार केला की याच्यात अजून आपल्याला काही संक्षिप्तता करता येईल का, तर तशी संक्षिप्तता करता येण्यासारखी नाही. इतकं ते प्रत्येक शब्द आणि अक्षर तोलून मापून वापरलेला आपल्याला त्याच्यामध्ये दिसेल. आज सद्भक्त परागच्या सूत्रसंचालनाखाली हा युवास्नेहाच्या कार्यक्रमामध्ये या स्वानंदामृतचा मागोवा चौघा साधकांनी घेतला, ती कल्पनाच मला खूप आवडली. कारण हे साधन पाथे आहे आणि अगदी सुरुवातीचं पुस्तक आहे, छोटंसं आहे, त्यामुळे ते एकदा वाचलं की आपलं काम संपलं असं आपल्याला वाटू नये, हा सुद्धा त्याच्यातनं एक गर्भित संदेश आपल्याला मिळतो. हे पाथेय आहे, सतत प्रवासामध्ये आपल्या बरोबर राहणारं आहे, त्यामुळे प्रवासाची अखेर येईपर्यंत ते आपल्याबरोबर ठेवण्यासारखं आहे. अगदी सुरुवातीचं पुस्तक 80-81 साली प्रकाशित झालं. मग आता तसं ह्या 2016 साली याचा काय उपयोग, तर तसं नाही, 2016 काय 3016 मध्ये सुद्धा याचा तेवढाच उपयोग होणार आहे. इतकं महत्वाचं असं हे सगळं सूत्रमय असा छोटासा ग्रंथ आहे आणि त्याच्यातले चार महत्वाचे मुद्दे ह्या सर्व साधकांनी घेतले. सद्भक्त राणींनी, तिचं नाव सद्भक्त सौभाग्यवती शैलजा पेंडसे, मी तिला ओळखणारच नाही एवढं सगळं नाव सांगितल्यावर, कारण मी तिला लहानपणापासून राणी असंच ओळखतो. तिने स्वामीजींचं जे युक्त आहार विहार जे आहे त्याच्याबद्दल फार उत्तम चिंतन व्यक्त केलं. स्वामीजींचा युक्त आहार विहार हा खूप नैसर्गिक होता हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. बरेचदा असं वाटतं की युक्त आहार विहार म्हणजे काहीतरी कडक खाण्यावरची बंधनं, की भिजवलेले साबुदाणे खायचे वगैरे, असं त्यांचं डाळी भिजवलेल्या डाळी भिजवलेले दाणे असं त्यांचं नव्हतं. त्यांचं सांगणं असं होतं की तुमचा जो रोजचा नैसर्गिक आहार असतो तोच एका परिमिततेमध्ये सेवन करा. आपण साधक आहोत त्यामुळे आपण काहीतरी भलतसलतं खाणार नाही हे याच्यामध्ये अधोरेखित होतं, हे माहिती होतं. आणि त्यानंतरचं सुद्धा तुमचं जे रोजचं अन्न आहे तर त्याचं ग्रहण करताना त्याच्यामध्ये काहीतरी थोडीशी परिमितता आणणं, त्याच्यामध्ये नियमितता आणणं हे त्यांचं आहाराबद्दलचं महत्वाचं सांगणं होतं. खिचडी भिजवून ठेवा. त्यांना दात नव्हते आणि त्यांचं वैशिष्ट्य असं की जेव्हा त्यांनी सगळे दात काढले तर त्यांनी मला वाटतं असं किती 50-55 वयाच्या आसपास त्यांचे सगळे दात त्यांनी काढले, 40 काढले. आणि ते काढल्यानंतर लोकांना कधी एकदा आपल्याला तो जबडा बसवतायत आणि आपण सगळं चावायला सुरुवात करतोय अशी घाई लागलेली असते, पण त्यांनी कवळीच लावून घेतली नाही. ते म्हणले बरं झालं कटकट संपती, आता 100 गोष्टी खाण्याची माझी इच्छाच झाली तरी मी खाऊ शकणार नाही. आणि नंतर त्याच हिरड्यांवर म्हणजे एकही दात मुखामध्ये नसताना ते व्यवस्थित आपल्या सगळ्यांसारखं जेवायचे. पण त्याच्यामध्ये मग आपोआप परिमितता आली. आहाराच्या बाबतीत होतं तसंच त्यांचं विहाराच्या बाबतीत सुद्धा होतं. त्यांच्या साधकाच्या बाबतीत त्यांना कुठे जावं, कुठे कुठे जाऊ नये, कुठे कुठे जावं ह्याविषयी त्यांची निश्चितता अशी होती. आणि गेल्यानंतर सुद्धा तिथे काय करावं हे सुद्धा आहार विहारामध्येच मोडतं असं मला वाटतं. अगदी आपल्या सगळ्यांना माहिती असलेलं उदाहरण म्हणजे ते पावसला पहिल्यांदा गेले तेव्हा स्वरूपानंद नंतर सांगायचे की बाळासाहेब एक अशी व्यक्ती आहे की ते आले आणि ते फक्त इथेच थांबले, बाकी कुठेही सहलीसाठी ते इकडे तिकडे गेले नाहीत. पण त्याच्यानंतर ते जवळजवळ 20 वेळा गेले असतील पावसला आणि प्रत्येक वेळेला त्यांनी असंच केलं. साधारणतः एकदा एखाद्या ठिकाणी आपण बरेचदा गेलो की सराव होतो, मग लोकही सांगतात इतके जवळ येतात ते गणपती गणेश गोळा आहे तिकडे जाऊन या, कनकादित्य, मी सगळी स्थानं सांगतो कारण पावसला गेल्यानंतर या सगळ्या ठिकाणी मी जाऊन आलो. कनकादित्याला जाऊन या, गणपती पुळ्याला जाऊन या, आता ते एक सर्किटच झालंय टुरिस्ट लोकांचं, या सगळ्या ठिकाणी जाऊन यायचं. ते प्रत्येक वेळेला गेले तेवढंच पावसला जायचे, स्वामीजींच्या सहवासातला प्रत्येक क्षण क्षण वेचायचे आणि परत पुण्याला यायचे. फक्त पहिल्याच वेळेला त्यांनी असं केलं असं नाही, त्यांनी शेवटपर्यंत असंच केलं. विहार जर का युक्त करायचा असेल, विहरणं आपलं युक्त करायचं असेल तर ही खूप महत्वाची अशी एक शिकवण मला अशी वाटते की तुम्ही संतांच्या ठिकाणी गेल्यानंतर आपला विहार तसाच पाहिजे. आहार त्या मनाने सोपा आहे पण विहार जरासा अवघड आहे, असं दोन्ही अवघडच आहे माझ्यासाठी. परंतु त्यात परत जर तरतम करायचं ठरवलं तर आहारापेक्षा विहार जास्त कठीण आहे, कारण आपल्याला कुठे जायची कधी इच्छा होईल काही सांगता येत नाही. सद्भक्त आमोदनी सुद्धा स्वामीजींचं मौन आणि अंतर्मुखता याच्यावर खूप चांगला प्रकाश टाकला. त्याच्यामध्ये स्वामीजी मौनाचे पुरस्कर्ते होते पण मौनाचा अतिरेकी कटाक्ष त्यांचा निश्चित नव्हता. प्रत्येक साधकांनी काही एका विशिष्ट कालावधीत मौन पाळण्याचा अभ्यास करावा सकाळचं. त्यांनी फार सुंदर सांगितलं ते की सकाळचा काही वेळ आपण मौनात घालवू शकतो. तसा जरी घालवायचा अभ्यास झाला तरी देखील मौन होतं आणि जेव्हा मौन मोडलंच पाहिजे असे प्रसंग जेव्हा येतात तेव्हा मौन राखणं हे खूप महत्वाचं आहे आणि असं त्यांचं धैर्य मी बरेचदा बघितलं स्वामीजींचं. एक दिवस एका साधिकेचे वडील सकाळी आम्ही ध्यानाला स्वामींकडे जायचो आठवड्यातनं एकदा तर ते ध्यान संपल्यानंतर आले अतिशय सच्छील असे ते ग्रस्त होते आणि वयोवृद्ध होते स्वामींच्या इतक्याच वयाचे सुमारे असतील ते तर आणि त्यांची कन्या स्वामीजींकडे नेहमी यायची आणि सात्विक मंडळी होती स्वामीजी सुद्धा त्यांच्या घरी जायचे चांगले एकमेकांचे परिचित होते तर ते आले आणि त्यांचं काय त्यांना त्या दिवशी वाटलं होतं काही नाराज असतील दुःखी झाले असतील चिडले असतील पण ते येऊन स्वामीजी ध्यानातनं उठले ज्ञानेश्वरी वाचन झालं ते आज शिरले आणि ताड 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 पाच मिनिटं स्वामीजींना बोलत होते. आम्ही सगळे तिथे बसलो होतो एरवी आपण असं म्हणजे त्यावेळेला स्वामीजींविषयीचा सगळ्यांचा भाव इतका उत्कट होता आमच्या सगळ्यांचा की असं कोणी बडबड केली असती तर त्याला तिथे जागेवर ठेवलंच नसतं खरं सांगायचं अगदी सोप्या भाषेत. परंतु स्वामीजी शांत निर्विकार तिने ऐकत होते त्यांचं काय तुम्ही असं करता मुलांना नादाल लावता अमकं करता तमकं करता तुम्हाला एवढं कळत नाही का सगळे कामधंदे सोडून असत काय नाना प्रकारची ती व्यक्ती बोलत आणि स्वामीजी शांत बसून होते ते त्या दिवशीचं स्वामीजींचं जे मौन होतं ते मला खूप काहीतरी सांगून गेलं. नंतर त्यांनी त्यांचं सगळं बोलणं होऊ दिलं अजिबात मध्ये थांबले नाही थांबरी तुमरी केली नाही काहीच केलं नाही आणि मग त्यांना समजावून सांगितलं ती व्यक्ती शांत झाली नंतर. परंतु जेव्हा असा विपरीत प्रसंग निर्माण होतो त्यावेळेला सुद्धा मौन राखण्यासाठी एरवी सुद्धा खूप मौनाचा अभ्यास झालेला असला पाहिजे असं मला वाटतं. स्वामीजींवर असे बरेच प्रसंग मी असताना झाले मी नसताना सुद्धा कितीतरी झालेले असतील ते सगळे आत्ता सांगणं तसं अवघड आहे परंतु स्वामीजींचा मौनाचा अभ्यास आणि अंतर्मुखतेविषयी सुद्धा ते फार खूपच सजग होते. आपण मकरंदनाथांच्या चरित्रात प्रसंग वाचला असेल की स्वामीजींनी माया अपार्टमेंटमध्ये राहायला जावं यासाठी मकरंद वझे त्यावेळेचे तिथे त्यांना स्वामींना जाऊन सांगायला लागले की तुम्ही तिथेच कुठेतरी राहायला पाहिजे आपल्या ध्यान मंदिराच्या समोरचा जो ब्लॉक आहे तिथे राहायला पाहिजे. तर स्वामीजींचं लक्ष किती होतं आपल्या स्वतःवरच आणि आपल्या कार्यावरती अतून ते असं म्हटले की लोक काय म्हणतील ते म्हणतील बघा बाळासाहेबांनी ध्यान मंदिर बांधलं आणि स्वतःच तिथे राहायला गेले. तो काळ असा होता की असं कुणी स्वामीजींना विचारणं सुद्धा शक्य नव्हतं आणि त्यांचं काम इतकं लखलखीत आणि तेजस्वी होतं त्यावेळेला की अशा प्रकारचा कोणाच्याही मनात चुकून सुद्धा संशय आला नव्हता पण त्यांनी स्वतःच्या अंतर्मुखतेच्या आधारानेच हा प्रश्न उपस्थित केला. मकरंदी त्यांना सांगितलं की स्वामीजी असं कुणीही म्हणणार नाही पहिली गोष्ट आणि आता तुमचं जे वय आहे आणि आपल्या कामाचा जो व्याप वाढतो आहे तेव्हा प्रत्येक वेळेला भागेश्वर निवासमधून उठून माया अपार्टमेंटमध्ये यायचं दिवसातनं चार वेळा हे प्रकृतीच्या दृष्टीने सुद्धा खूप आवड आहे. मग पुष्कळ हो ना करत करत त्यांनी ते स्वीकारलं. ते स्वतःच्या बाबतीत अंतर्मुख होते कार्याच्या बाबतीत अंतर्मुख होते आणि कार्याची प्रकृती अंतर्मुखच राखायचा त्यांनी कसोशीने प्रयत्न केला. आज आपल्या कार्याचं जे स्वरूप आहे त्याच कार्याचं स्वप्न त्यांच्यापुढे होतं आणि ती अंतर्मुखच प्रवृत्ती. अंतर्मुख प्रवृत्ती याचा अर्थ अवास्तव जाहिरातबाजी न करणं अवास्तव त्याचा बाजा न वाजवणं ही अंतर्मुख प्रवृत्ती. जिथे इथे येणारा जो साधक आहे तो साधनेसाठीच आला पाहिजे आणि बाकी कुठलीही रजतमोगिणी मंडळींना इथे विशेष वाव मिळू नये अशा रीतीने कार्य पुढे घेऊन जाणं ही कार्याची अंतर्मुख प्रवृत्ती तसं स्वामीजी सांभाळत होते. सद्भक्त भारतींनी सुद्धा फार मला तिचं एकांताबद्दलचे स्वामीजींचे जे विचार आहेत ते खूप आवडले. एकांतप्रिय खरोखरच होते स्वामीजी पण लोकांचा त्यांना कंटाळा नव्हता. हे खूप कठीण म्हणजे एखाद्या संताला जमू शकेल अशा प्रकारचं हे जीवन होतं. काही मंडळी अशी असतात की ती एकांतात इतकी रमून जातात की जगापासून तुटून पडतात आणि काही मंडळी लोकांतामध्ये इतकी अडकतात की त्या लोकांताचं लोकेशडेमध्ये केव्हा रुपांतर होईल सांगता येत नाही ईशडेमध्ये केव्हा रुपांतर होईल हे सांगता येत नाही असं सुद्धा होतं. पण स्वामीजींच्या संपूर्ण जीवनात एकांत आणि लोकांत यांचं विलक्षण संतुलन आपल्याला साधलेलं दिसतं. लोकेशणाविरहित असा लोकांत त्यांनी केला, कारण ते साधकांमध्येच रमायचे. त्यांनी कोणामध्ये रमायचं हे मात्र निश्चित ठरवलं आणि त्याबाबतीत त्यांची निवडानिवड होती. उगाच लोक जमवणे हा त्यांचा कार्यक्रम नव्हता, आणि जे जमतील ते साधकच असले पाहिजेत असा त्यांचा कटाक्ष होता. त्यांचं पहिलं आजारपण झालं जेव्हा पहिल्यांदा त्यांना डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितली होती. त्यावेळेला ते भागेश्वर निवासमध्येच राहत होते. तर आज सुमारे 10 दिवस झाल्यानंतर त्यांनी सगळ्यांना बोलवून घेतलं, मुलामुलींना, आणि त्यांच्या घरात ते पहुडलेले होते. आणि त्यांच्या घरामध्ये बसून आम्ही सगळ्यांनी त्यांच्या दर्शनानेच खूप आनंद झाला त्या दिवशी. आणि तेही खूप आनंदात होते. ते म्हटले की तुम्हाला माझं दर्शन नव्हतं म्हणून तुम्ही सगळे व्याकुळ झाला होतात, पण लक्षात ठेवा की मला सुद्धा तुम्हाला भेटायचं होतं. लोकांताला विरोध नव्हता, पण लोकांताला त्यांनी एका विशिष्ट चौकटीत बसवलं होतं, त्यामुळे त्यांचा एकांत आणि लोकांत याच्यामध्ये फारसं फरकच व्हायचा नाही. एकांतात सुद्धा लोकांत आणि लोकांतात सुद्धा एकांत असं त्यांचं होतं. आणि संतोषनी स्वधर्म कर्म याच्याबद्दलचं स्वामीजींची मतं सांगितली. स्वधर्म कर्म आपण जितकं बोलू तितकं कमी आहे, आणि तरी देखील त्यातनं काही आपल्याला शोध लागणार नाही, ते जगायलाच लागतं. स्वामी स्वधर्म कर्म जगणारी व्यक्ती होती. आपण ज्या त्यावेळचं आपलं जे कर्म असेल, विनोबा म्हणतात कर्म हे आपल्या मातेसारखं असतं. आपल्या आईची निवड करायचा आपल्याला जसा वाव नाही, आपली आई कोण असावी हे आपण ठरवू शकत नाही, आपली आई असते ती. आपल्या त्याबाबतीत आपण पूर्णपणे परावलंबी असतो. आपलं कर्मसुद्धा असंच आपल्या आईसारखं आपल्या समोर येतं, त्याचा योग्य स्वीकार केला पाहिजे आणि त्या कर्माचा योग्य अवलंब केला पाहिजे असे स्वामीजी होते. अगदी त्यांच्या तरुणपणापासून आपण अखेरपर्यंत बघाल तर त्यांची कर्म विशिष्ट कालावधीनंतर बदलत गेली, त्या कर्मामध्ये परिवर्तन होत गेली. पण ज्या ज्या कर्माच्या विशिष्ट पायरीवर ते होते त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी ते त्यांचं कर्म फार जीव तोडून पार पाडलं. आणि ते जीव तोडून पार पाडत असताना त्याच्यातनं कुठल्याही प्रकारचा अहंकार किंवा अभिनिवेश त्यांनी निर्माण होऊ दिला नाही. पुढे पुढे तर ते खूप म्हणजे भक्तीमध्ये आणि बोधामध्ये इतके मुरून गेलेले होते की त्यांची प्रत्येक कर्म हे स्वकर्माचं यज्ञ अशा रीतीनेच आचरण होत गेलं. पण सुरुवातीचा काळ सुद्धा त्यांनी कटाक्षाने आपली कर्म सांभाळली आणि त्या कर्मांकडे लक्ष देत राहिले. ती कर्म करत असताना गीतेनी सांगितलेली सगळी पथ्ये आपल्याला पाळता येतात का ह्यावर त्यांचं लक्ष असायचं. आपण खरंच भगवंताला अर्पण करू शकतो का हा प्रयत्न असायचा. आपण कर्मफळाकडे दुर्लक्ष करू शकतो का हा प्रयत्न असायचा. आपण पुष्कळ सांगू शकू कर्मयोगावर, पण ते करणं अतिशय अवघड आहे. आपण कर्मफळाच्या बाबतीत इतके हळवे झालेले असतो की ते कर्मफळाच्या आपल्याला हवंच असतं. आणि स्वामीजी त्याचा बुद्धी पुरस्सर त्याच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होते. खरोखरच त्यांच्या जीवनात त्यांनी कर्मयोग उतरवला होता. मी एकदा त्यांना विचारलं की मी पीएचडी करू का. काहीतरी प्रत्येकाच्या डोक्यात असतात, तसं माझ्याही डोक्यात त्यावेळेला ते पीएचडीचे चाळे होते. म्हणजे पीएचडी करणाऱ्यांनी चाळा केला असं नाही, आपल्या इथे कितीतरी पीएचडी केलेली मुलं आहेत. आणि त्याचा पण स्वामीजींना साधारण कळायचं की कोण पीएचडी होऊ शकेल कोण पीएचडी होऊ शकणार नाही हे त्यांच्या लक्षात यायचं. तरी मी पुष्कळ हट्ट धरला त्यांना, म्हणलं मी पीएचडी करतो. तर मला म्हणले तू कशाला पीएचडी करणार आहेस, तर मला त्याचं उत्तर माहीत नव्हतं. आता ताबडतोब नोकरीला लागणार नाही एवढंच, लागायला लागणार नाही एवढंच फक्त त्याच्यातलं मुख्य कारण होतं. तर ते म्हणले काय होईल तू पीएचडी झालास समजा, असंच म्हटले झालाच समजा असंच म्हटले. मी होणार नाही हे जवळजवळ कन्व्हिन्स्ड होते ते. तर झालाच समजा तर म्हणले काय होईल तुला नोकरी लागायला अवघड जाईल, कारण म्हणले पीएचडी झालेला माणूस हा ओव्हर क्वालिफाईड होतो आणि त्याला नोकरी नाही लागत अशी अडचण होते. त्यापेक्षा तू न केलेलीच चांगली. खूप जमिनीवर पाय ठेवून आपल्या कर्मांची निवडानिवड माणसांनी करायला पाहिजे याबद्दल त्यांचा कटाक्ष होता आणि समोर येणाऱ्या व्यक्तीला सुद्धा कुठली कर्म योग्य आहेत याबद्दलचं सुद्धा त्यांचं निश्चित आराखडे होते निश्चित गणित होतं. अशा रीतीने ह्या चौघांनी फार उत्तम प्रकारे या स्वानंदामृतच्या अनुषंगाने आपलं मनोगत व्यक्त केलं. आजची प्रार्थना जी झाली ती सुद्धा मला खूप आवडली. यांनी कधी रवीनी ती कधी ऐकलेली नाही परंतु असंच ह्याच्याकडून त्याच्याकडून ऐकून ऐकून त्यांनी ती तयार केली आणि ती खूप गोड आहे. ही प्रार्थना रोज सकाळी स्वामीजींच्या दुकानात होत असे. ही सगळी प्रार्थना व्हायची, मग आरत्या व्हायच्या. त्या आरतीमध्ये माऊलींची आरती असायची, तुकोबांची आरती असायची आणि मग स्वरूपानंदांची आरती असायची. अशा तीन आरत्या स्वामीजी सकाळच्या वेळेला करायचे. तर ती ही प्रार्थना आहे. त्या ऐकत असताना मला पुन्हा एकदा दुकानात जाऊन आपण बसलो असं वाटलं. अभिजितने सुद्धा संन्यासाचा हव्यास मला कशासाठी हवा, हा जो स्वामीजींचा आवडीचा स्वामी संन्यासी व्हायला कोणी आलं की स्वामीजींना असं विशेष पसंद नाही पडायचं. एक जण त्यांच्याकडे मुलगा खूप मागे लागला होता की स्वामीजी मला संन्यासी व्हायचं आहे, संन्यास घ्यायचा आहे. तर स्वामी म्हणले घे ना, काही हरकत नाही घ्यायला. फक्त म्हणले मला एक सांग की तुला सतत आपण संन्यास घ्यावा असं वाटतं का? आज मला संन्यास घ्यावा असं वाटतंय, मला अजून एक वर्षांनी संन्यास घ्यावा असा वाटला पाहिजे आणि पुढच्या वर्षी सुद्धा परत संन्यास घ्यावा असा वाटला. आपण संन्यास घ्यावा या भूमिकेवर तू किती वेळा पक्का आहेस याचा विचार कर, असं त्यांनी त्याला सांगितलं होतं. आणि हा खूप परिपक्व विचार आहे. त्यांना संन्यास घेण्यापेक्षा संसारात राहून संन्यासी होण्याकडे त्यांचा कल होता आणि तसाच त्यांचा उपदेश होता. म्हणून तो अभंगही मला खूप आवडला आणि गौरींनी जो नंतर म्हणला अखेरीस अभंग, म्हणजे तो सुद्धा सद्गुरुदेवा परमदयाळा विनती ही ऐका, खूप गोड. मला वाटतं लीलाताई सुद्धा ह्या म्हणायचं ना, हा त्यांच्याकडनंच घेतली चालेल, खूप गोड चालेल. आणि जो आवाजही खूप गोड लागला त्या अभंगासाठी. अशा रीतीने आजचं आपलं आजचं तुमचं 35 ते 50 जे युवा स्नेह आहे ते फारच काही चांगलं झालं. मला सुद्धा त्याच्यात सहभागी व्हायला मिळालं. या स्वानंदामृत किंवा साधन पाथेमध्ये स्वामीजींनी सांगितलेली जी मार्गदर्शक तत्व आहेत ती आपल्या साधनेच्या अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत, म्हणजे आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्याला उपकारक राहतील आणि तशी ती राहोत आपल्यासाठी, अशी मी स्वामीजींच्या चरणांची प्रार्थना करतो. हरिओम तत्सत. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन जय जय.